नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोतर्फे आज CMS-3 अर्थात GSAT-7R हा दूरसंचार क्षेत्राशी निगडीत संपूर्ण स्वदेशी बनावटीचा आणि सर्वाधिक वजनाचा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5:26 याचं प्रक्षेपण होईल अशी माहिती इस्रोतर्फे देण्यात आली आहे. भारतीय भूभागासह समुद्री भागातही हा उपग्रह विस्तृत सेवा प्रदान करणार आहे. देशाच्या सभोवताली लाभलेल्या समुद्रात अगदी दूरच्या परिसरातही याद्वारे विनाबाधित सुरळीत संपर्क होईल. त्यामुळे भारतीय नौदलासाठी संपर्क जालातील सुसज्जतेसह जागरूकता प्रदान करत सागरी सुरक्षेत भर घालण्यात उपग्रह महत्वपूर्ण कामगिरी करणार आहे. याद्वारे दुर्गम भागातही डिजिटल संचाराला हातभार लागेल असंही इस्रोतर्फे कळवण्यात आलं आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूज महानगरातल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यात्रेमुळे पंढरपूर गजबजलं असून मंदिराजवळ अनेक दुकानं थाटण्यात आली आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या फिल्म बाजार विभागासाठी राज्य शासनातर्फे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठवण्यात येतात. यंदा फिल्म बाजार 2025 संकेत माने दिग्दर्शित मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि मिलिंद कावडे दिग्दर्शित श्री गणेशा या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती मसे पाटील यांनी ही घोषणा केली. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज गुप्ता यांनी केली. तेजस्वी सातपुते यांनी काल फलटण इथं जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. छत्रपती संभाजीनगर परिसरात काल रात्री पाऊस झाला. दरम्यान पुढील 2 मराठवाडा आणि विदर्भात तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या काळात संपूर्ण कोकणात काही ठिकाणी पाऊस पडेल असंही हवामान विभागानं नमूद केलं आहे. वायुसेनेची सेखो भारतीय वायुसेना मॅरेथॉन 2025 आज नवी दिल्लीमध्ये उत्साहात घेण्यात आली. एअर चीफ मार्शल AP सिंह यांनी या मॅरेथॉनचं उद्घाटन केलं. परमवीर चक्र विजेते शहीद निर्मलजीत सिंह सेखो यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. संयुक्त अरब अमिरातीत दुबई इथं आयोजित पॅराशूटिंग विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 एअर रायफल SH-1 स्पर्धेत भारताच्या अवनी लेखाडा हिनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. यासोबत भारतानं मिश्र 50 रायफल SH-1 प्रकारातील वैयक्तिक प्रकारातही पदक मिळवलं. ICC महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम फेरीत भारत दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या DY पाटील मैदानावर दुपारी 3 सामना सुरू होईल. याद्वारे महिला क्रिकेट विश्वाला नवा विश्वविजेता मिळणार आहे. दरम्यान आज भारताच्या पुरुष संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट इथं T20 मालिकेतला 3 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 2:15 सुरू होईल. 5 या मालिकेत पहिला सामना पावसानं रद्द झाल्यानं ऑस्ट्रेलिया 1-0 आघाडीवर आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तसंच भोकर विधानसभा मतदारसंघातल्या विविध विकास कामांसाठी शासन निधी मंजूर झाला आहे. कंधार लोहा शहरातल्या कामांसाठी 10 रुपयांचा तर भोकर विधानसभा मतदारसंघासाठी 14 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातल्या खांडबारा आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी कोकणी समाजाचा पारंपरिक डोंगर या देव उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच गावागावातून ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक पोशाखातल्या महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीनं वातावरण मंगलमय होत आहे. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण मराठवाड्याचा संवाद दौरा करणार आहेत. येत्या 5-8 हा दौरा होईल असं पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते अद्याप पूर्ण झालं नसल्यानं शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे. 5 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण इथून उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.